आतापर्यंत माणसं ही इंटरनेटला जोडली गेल्यामुळे त्यांचा संपर्क एकमेकांशी आणि माहितीची देवाणघेवाण अत्यंत सुलभ झालेली आहे. परंतु आता अशी परिस्थिती आलेली आहे की माणसांच्या व्यतिरिक्त जनावरं देखील इंटरनेटला कनेक्ट आपण करू लागलेलं आहे. पुण्याची चितळे डेअरी किंवा आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये अनेक मोठमोठे जे गाई आणि म्हशींचे गोठे आहेत त्या ठिकाणी ही जनावरं इंटरनेटला कनेक्ट झालेली आहेत. त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की एकदा 1,000-2,000 गाई त्या गोठ्यामधले मोठा गोठा असेल आणि ते जर इंटरनेटला कनेक्ट झाले तर कोणती गाय आजारी आहे, कोणती गाय हेल्दी आहे, कोणती गाय प्रेग्नंट आहे हे सगळं आपल्याला इंटरनेटवरती बघायला मिळतं. तर जो गोठ्याचा ओनर असतो मालक त्याला त्याच्या मोबाईल फोनवर किंवा लॅपटॉपवरती 2,000 गायींपैकी कोणकोणत्या गायी आजारी आहे याची माहिती मिळते आणि त्याप्रमाणे तो त्यांचा डायट डिझाईन करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की आजार पण कसं कळतं, गायीचा आजार पण तुम्हाला इंटरनेटवर कसं कळतं, अगदी सोपं आहे. आपण जेव्हा फिरायला जातो तुमच्या मोबाईल फोनमध्ये पेडोमीटर नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते आपण ऑन केलं की तुम्ही किती पावलं चालून गेलेत हे तुम्हाला कळतं. सो इट काउंट्स द नंबर ऑफ स्टेप्स टेकन बाय एनी पर्सन. सो सिमिलरली गाईचं पण कळतं. आता काय नेमकं सांगतो, आपण जेव्हा अगदी उत्साही असतो, दिवस आपल्याला अगदी मजेचा वाटतो, म्हणजे आपली हेल्थ जेव्हा चांगली असते त्यावेळेला आपण सुट्टीचा दिवस असला तरी घरी बसत नाही, मित्राकडे जातो, एखाद्या सिनेमा बघायला जातो, काही ना काही आपण करतो, पलंगावर झोपून राहत नाही. ऑन द कॉन्ट्री, ज्या दिवशी आपण आजारी असतो त्या दिवशी कितीही मित्र तुमच्याकडे आले तरी आपण पलंगावरून उठू शकत नाही, तर त्या दिवशी आपली हालचाल सर्वात कमी असते. तर दिवसभरामध्ये आपली हालचाल किती झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला एखादा व्यक्ती आजारी आहे की चांगला आहे कळतं. तसंच गायीचं आहे, गायीच्या गळ्यामध्ये बेल्ट घालून त्या बेल्टमध्ये वेगवेगळे सेन्सर, त्यातला एक व्हायब्रेशन सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, असं पाहिजे ते सेन्सर तुम्ही लावू शकता आणि तो सेन्स त्या सेन्सरच्या डेटावरून आपल्याला कळतं गाय आजारी आहे की चांगला आहे. इतकं सोपं आहे. आता हा झाला माणसांना कनेक्ट करण्याचा, माणसांबरोबर प्राण्यांना कनेक्ट करण्याचा, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता अशी परिस्थिती झालेली आहे की जगातला जिवंत सजीव किंवा निर्जीव अशी वस्तू इंटरनेटला जोडण्याची वेळ आलेली आहे. ऑलरेडी जोडली गेलेली आहे पण आता फ्युचरमध्ये आपण अनेक गोष्टी जोडतो, त्यातली पाण्याची बाटली आपण इंटरनेटला जोडू शकतो. मग तुम्ही म्हणाल मग पाण्याची बाटली काय, मग चष्मा पण जोडता येईल. सो एनिथिंग, कोणतीही वस्तू, म्हणून तिथं शब्द आलेला आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. थिंग्स म्हणजे वस्तू, वस्तूंचे महाजाल मराठीमध्ये, अगदी शुद्ध मराठीत बोलायचं म्हटल्यानंतर IoT म्हणजे वस्तूंचे महाजाल. परंतु तो शब्द थोडा किचकट आहे म्हणून मी IoT म्हणतो, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर कोणतीही वस्तू इंटरनेटने इंटरनेटला जोडल्याचा फायदा काय, तर ते आता बघा. आता आज देशपांडे सर ऑफिसला आलेले आहेत, काळे सरांच्या ऑफिसमध्ये मी गेलो, तिथे पाहिजे पाण्याची बाटली त्यांची भरलेली आहे. आता आपल्या सर्वांना अनुभव आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक मीटिंग एखाद्या दिवशी झाल्या तर दिवसभर पाणी पिणं होत नाही आणि संध्याकाळी मग आपल्याला थोडंसं डोकं जड होतं, कधी कधी पित्त होतात. तर त्याच्यामुळे आपण रेग्युलरली पाणी पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण साहेब ऑफिसला गेल्यानंतर साहेब वेळेवरती पाणी पितात की नाही हे मिसेसला कसं कळेल? मिसेसने तिचं काम केलंय, पाणी भरून दिलंय, घोड्याला आपण म्हणतो ना पाण्यापर्यंत नेऊन सोडलंय, आता पिण्याचं काम साहेबांनी करायचं आहे. आता ते करतात की नाही कसं ओळखणार, ते अगदी सोपं आहे. पाण्याच्या बाटलीला IoT ह्याच्यामध्ये एक सेन्सर बसवला जातो, आपल्या मोबाईलसारखा, जसं मोबाईलमध्ये सेन्सर आहे तसा सेन्सर त्या बाटलीला लावला जातो आणि त्या बाटलीच्या सेन्सरद्वारे सगळा डेटा इंटरनेटला कनेक्ट होऊन तिथून तो मिसेसच्या मोबाईल